हॅलो, शिरील सर बोलतात ना? शिरील सर परांजपे अभिरुची मधून विशाल बोलतोय. मागे तुम्ही एन्क्वायरी केली होती पॉवर फ्लॅट संदर्भात, काय झालं सर डिसिजन? काय रिक्वायरमेंट आहे सर ऍक्च्युली तुमची? ओके ठीक.